ततो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसि महीम् तस्मात् उत्तिष्ठ कौतेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि येषाते अभिहिता सांख्ये बुद्धिः योगे तु इमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बन्धं प्रहास्यसि स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिः ये के अविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपराः जन्म कर्म फलप्रदा क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ಪುಣ್ಯ ವಿಷಯ ವೇದ ನಿಸ್ತ್ರೈಗುಣ್ಯೋ ಭವಾರ್ಜುನ ನಿರ್ದ್ವಂದ್ವೋ ನಿತ್ಯ ಸತ್ವಸ್ಥೋ ನಿರ್ಯೋಗಕ್ಷೇಮ ಆತ್ಮವಾನ್. ಯಾವಾನರ್ಥದ ಉದಪಾ ಸಂಪ್ಲುತೋದಕ್ಕೆ ಕಾವಾ ಸರ್ವೇಷು ವೇದೇಶು ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ಯ ವಿಜಾಗತಃ ಫಲೇಶು ಕದಾಚನ ಮಾ ಕರ್ಮ ಫಲ ಕೇತು ಮಾತೇ ಸಂಗೋಸ್ತು ಅಕರ್ಮಣಿ. ಯೋಗಸ್ಥ ಕುರು ಕರ್ಮಾಣಿ ಸಂಗಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಧನಂಜಯ ಸಿದ್ಧ್ಯ ಸಿದ್ಧ್ಯೋ ಸಮೋ ಭೂತ್ವಾ ಸಮತ್ವಂ ಯೋಗ ಉಚ್ಯತೆ. ಕರ್ಮ ಬುದ್ಧಿಯೋಗಾತ್ ಧನಂಜಯ ಬುದ್ಧೌ ಶರಣಂ ಅನ್ವಿಚ್ಯ ಕೃಪಣೋಗ ಫಲಕೇ ತವ. ಸುಕೃತ ದುಷ್ಕೃತೆ ತಸ್ಮಾದ್ಯೋಗಾಯ ಯುಜ್ಯಸ್ವ ಯೋಗಃ ಕರ್ಮಸು ಕೌಶಲಂ. ಜನ್ಮ ಬಂಧ ವಿನಿರ್ಮುಕ್ತ ಪದಂ ಗಚ್ಚಂತಿ ಅನಾಮಯಂ. ಬುದ್ಧಿ ವ್ಯತಿತರಿಷ್ಯತಿ ತದಾ ಗಂತಾಸಿ ನಿರ್ವೇದಂ ಶ್ರೋತವ್ಯಸ್ಯ ಶ್ರುತಸ್ಯ ಚ. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते स्पृगः वीतरागभयक्रोधः स्थितधीः मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहः तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया निवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्ज्यम् रसोऽप्यस्य परम् दृष्ट्वा निवर्तते
मनः
यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु पजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते। सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरम् आत्मवश्यैः विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति। प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसोऽज्ञासु बुद्धिः पर्यवतिष्ठते। न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शान्तिः, अशान्तस्य कुतः सुखम्। यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा, वायुर्नावमिवाम्भसि। यानिशः सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जाग्रति भूतानि सानिश पश्यतो मुने। अचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत्कावाः यं प्रविशन्ति सर्वे सशान्तिम् आप्नोति न कामकामी। निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति।
साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः।